जब मेरे मलुखान की मूरत मुझे दिखाई देती है, जब मेरे मलुखान की मूरत मुझे दिखाई देती है तो अपने आप मेरी आंख भर आती है। जब मेरे मलुखान की मूरत मुझे दिखाई देती है तो अपने आप मेरी आंख भर आती है, क्योंकि उसने दिया है मुझे इस कदर, कि उसके हाथ उठाने से पहले मेरी झोली भर
राजा खूप सुंदर गायक आहेत आणि आमचे परम मित्र आहेत, त्यांनी पुन्हा हा शेर सांगितला मला म्हणाला। जब मेरे मलुखान की मूरत मुझे दिखाई देती है तो अपने आप मेरी आंख भर आती है, अरे उसने दिया है मुझे इस कदर कि उसके हाथ उठाने से पहले तो मेरी झोली भर जाती है। माझा बाजार उठवल्याशिवाय जाणार नाही थोड्या दिवसांनी, क्योंकि अमीरों के घर पे तो फकीर अक्सर आते हैं, अमीरों के घर पे फकीर, अरे अमीरों के घर पे तो फकीर अक्सर आते हैं और अपनी अपनी झोली भर के चले जाते हैं। अमीरों के घर पे तो फकीर अक्सर आते हैं और अपनी अपनी झोली भर के चले जाते हैं, पर मेरे मलुखान के कर्म इतने निराले हैं कि उसके दर पे तो अमीर भी फकीर बन के आते हैं। ये चली बाजू धंधे में।
थोडक्यात ओळख करून देतो की खूप काही लोकांचा असा गैरसमज आहे की चंदन कांबळे यांचे गाणे कॅसेटला वाजले म्हणून हा सोनू साठे त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि खूप मोठे स्टार आहे चंदन कांबळे म्हणून हा सोनू साठे त्यांच्याकडे गेला आणि मग हा पण स्टार झाला. तर असं काही नाही. चंदन कांबळे यांचं माझं नातं कुठपर्यंत आहे आणि कुठून आहे आणि कुठपर्यंत राहणार हे मी इथे सांगतो की चंदन कांबळे यांचे म्हणजे माझ्या गुरुजींचे आजोबा विठ्ठलनाथ महाराज हे माझ्या आजोबांचे गुरु होते. म्हणजे माझ्या आजोबांचं नाव काशीनाथ नाना साठे हे विठ्ठलनाथ महाराज जे चंदन कांबळेंचे आजोबा आहे ते माझ्या आजोबांचे गुरु होते आणि यांचे वडील आदिनाथ महाराज हे माझ्या वडिलांचे गुरु आहेत आणि चंदन कांबळे माझे गुरु आहेत आणि ही माझी तिसरी पिढी आहे त्यांच्या घराण्यामध्ये. म्हणजे कांबळे घराणे आणि साठे घराण्याचं हे नातं ज्यावेळेस ते कलाकारी क्षेत्रामध्ये एवढे स्टार नव्हते तेव्हापासूनची ती आहे आणि इथून पुढे मी उभा राहून या घोडेगावात उद्या माझं घर घोडेगावात होईल का नाही हे मला माहिती नाही पण या घोडेगावात उभा राहून मी एक शब्द देतो. माझा होणारा मुलगा किंवा मुलगी असेल तो ह्या लेकराच्या किंवा ह्याच्या मोठ्या भावाच्या ओंकारच्या पदरामध्ये तो त्यांचा शिष्य असणार. ती परंपरा मी पुढे चालूच ठेवणार कांबळे घराण्याबरोबर ती या साठे घराण्याचं नातं कधी तुटणार नाही आणि कोणी तोडू सुद्धा शकत नाही. म्हणूनच सांगायचं
आमचे वडील आदिनाथ महाराज यांनी हे गीत लिहिलं आणि म्हणून मी आवर्जून सांगतो.
आणि माझ्या बायकोच्या नावाचा आणि गौरीच्या नावाचा पावड घ्यायचा तुम्ही 500 रुपयाचा.